आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे 7 सक्षम कार्यगट स्थापन. सर्व राज्य सरकारांनी केंद्र सरकारला मदत करून टीम इंडिया भावनेनं एकत्रितपणे काम करावं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. पश्चिम आशियातील परिस्थितीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्याबरोबर पंतप्रधान मोदी यांची दूरध्वनीवरून चर्चा. गुजरात विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक 2026 काल मंजूर. यामुळे देशात समान नागरी कायदा लागू करणारं गुजरात हे उत्तराखंडनंतरचं ठरलं दुसरं राज्य. आणि छत्तीसगडमध्ये आजपासून आदिवासी समाजासाठीची पहिली खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा सुरू होणार. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारनं 7 सक्षम कार्यगट स्थापन केले असून देशातल्या सर्व राज्य सरकारांनी केंद्र सरकारला मदत करून टीम इंडिया भावनेनं एकत्रितपणे काम करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. पश्चिम आशियातील संघर्षाबाबत काल पंतप्रधानांनी राज्यसभेत निवेदन दिलं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं की पश्चिम आशियातील युद्धामुळे उद्भवणाऱ्या विविध संकटांचा सामना करण्यासाठी इंधन, गॅस, खतं, पुरवठा साखळी आणि महागाई याबाबत धोरण ठरवण्यासाठी केंद्र सरकारनं 7 सक्षम विशेष कार्यगट तयार केले आहेत. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारताचा संवाद आणि कूटनीतीवर जास्त भर असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं. तसंच भारत अमेरिका इराण आणि इस्रायल देशांच्या सतत संपर्कात राहून संवाद साधत असल्याचंही मोदी यांनी सांगितलं. या संघर्षाचे परिणाम दीर्घकाळ राहण्याची शक्यता असून या काळात देशवासियांचा संयम, दृढनिश्चय आणि एकजूट आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. दरम्यान पश्चिम आशियातील परिस्थितीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काल दूरध्वनी केला आणि त्यांच्याशी चर्चा केली. पश्चिम आशियातील तणाव कमी करून लवकरात लवकर शांतता प्रस्थापित करण्यावर भारताचा भर आहे. होर्मुझची सामुद्रधुनी खुली, सुरक्षित आणि सर्वांसाठी उपलब्ध राहणं जगासाठी अत्यावश्यक असल्याचं यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या वतीनं अधोरेखित करण्यात आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्याशी पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीवर चर्चा केली. तसंच जागतिक ऊर्जा सुरक्षा आणि पुरवठा साखळी प्रभावित करणाऱ्या अनेक समस्यांवरही विचार विनिमय केला. याबाबत पंतप्रधानांनी समाज माध्यमावर एका संदेशाद्वारे ही माहिती दिली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भारत आणि श्रीलंका यांच्यातील परस्पर ऊर्जा सहकार्य आणि क्षेत्रीय सुरक्षा वाढवण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा आढावा घेतला. तसंच भारत आणि श्रीलंका या दोन्ही देशांना जाणवणाऱ्या विविध आव्हानांचा एकत्रितपणे मुकाबला करण्याबाबत भारताची वचनबद्धता स्पष्ट केली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून एलपीजीचं देशांतर्गत उत्पादन वाढवण्यात आलं आहे. देशातील सर्व तेल शुद्धीकरण कारखाने त्यांच्या पूर्ण क्षमतेनं काम करत आहेत अशी माहिती काल सरकारच्या वतीनं देण्यात आली. पश्चिम आशियातील ताज्या घडामोडींसंदर्भात काल नवी दिल्लीत घेण्यात आलेल्या आंतर मंत्रालयीन पत्रकार परिषदेत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी ही माहिती दिली. तसंच नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून घाबरून जाऊन इंधनाची घाई न खरेदी करणं टाळावं असं आवाहनही शर्मा यांनी यावेळी केलं. जिथं जवळपासच्या भागात गॅस पाईपलाईनची सुविधा उपलब्ध आहे अशा निवासी शाळा आणि महाविद्यालयांना तसंच सामुदायिक आणि अंगणवाडी स्वयंपाकघरांना येत्या 5 दिवसात पाईपद्वारे गॅसचा पुरवठा करण्याची व्यवस्था करावी असे निर्देश गॅस वितरण कंपन्यांना देण्यात आले आहेत असंही त्यांनी सांगितलं. पीएनजीच्या विस्ताराबाबत माहिती देताना सोमवारी एका दिवसात 7,500 घरगुती आणि व्यावसायिक कनेक्शन देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. दरम्यान 45,000 मेट्रिक टन एलपीजीसह पाईन गॅस तसंच जवळपास 47,600 मेट्रिक टन एलपीजीसह जग वसंत ही जहाजं होर्मुझची सामुद्रधुनी पार करून भारताकडे येत आहेत असं बंदर जहाज वाहतूक आणि जलमार्ग विभागाचे विशेष सचिव राजेश कुमार यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल नवी दिल्लीत सैन्य दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत पश्चिम आशियातील परिस्थितीचा तसंच भारताच्या संरक्षण सज्जतेवर त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा आढावा घेतला. या बैठकीला सरसेनाध्यक्ष, तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख, संरक्षण विभागाचे तसंच संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव, डीआरडीओचे अध्यक्ष उपस्थित होते. यावेळी राजनाथ सिंह यांना जागतिक आणि प्रादेशिक पातळीवरील सुरक्षेच्या स्थितीची, या संघर्षाचा भारतावर होणारा परिणाम आणि सध्याच्या भूराजकीय परिस्थितीमुळे निर्माण झालेली आव्हानं आणि संधी याबाबत माहिती देण्यात आली. गुजरात विधानसभेत काल 7 तासांच्या चर्चेनंतर समान नागरी कायदा विधेयक 2026 मंजूर करण्यात आलं. यामुळे देशात समान नागरी कायदा लागू करणारं गुजरात हे उत्तराखंड नंतरचं दुसरं राज्य ठरलं आहे. या समान नागरी कायद्यात धर्माची पर्वा न करता विवाह, घटस्फोट, लिव्ह इन रिलेशनशिप आणि कौटुंबिक उत्तराधिकार याबाबत समान नियम लागू करण्याचा प्रस्ताव आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी हे विधेयक विधानसभेत मांडलं. घटनेच्या मूलभूत तत्वांवर आधारित एकात्मिक कायदा लागू करण्याच्या दृष्टीनं हे महत्वाचं पाऊल असल्याचं पटेल यांनी यावेळी सांगितलं. भारतीय रेल्वेनं आरक्षित तिकीट रद्द करण्याच्या नियमात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता प्रवासाला 8 तास शिल्लक असताना रेल्वेचं तिकीट रद्द केलं तर कुठलाही परतावा मिळणार नाही. प्रवास सुरू होण्याच्या 1/2 तास आधीपर्यंत प्रवास सुरू करण्याचं ठिकाण बदलण्याची सुविधा रेल्वेनं आता उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. छत्तीसगडमध्ये आज दीनदयाळ उपाध्याय भूमिहीन कृषी मजूर कल्याण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांच्या हस्ते सुमारे 5 लाख शेतमजुरांना सुमारे 500 कोटी रुपयांचा मदत निधी थेट त्यांच्या बँक खात्यात वितरित करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील सर्वात दुर्बल घटकांना आर्थिक सहाय्य देण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. या योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतमजुरांना दरवर्षी राज्य सरकारच्या वतीनं 10,000 रुपयांची मदत देण्यात येणार असून ती त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. छत्तीसगडमध्ये आजपासून आदिवासी समाजासाठीची पहिली खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा सुरू होत आहे. ती 3 एप्रिलपर्यंत चालेल. केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री मनसुख मांडवीय यांच्या हस्ते आज रायपूर इथं या स्पर्धांचं उद्घाटन होणार आहे. छत्तीसगडमधील रायपूर, जगदलपूर आणि अंबिकापूर या 3 शहरात या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून एथलेटिक्स, हॉकी, फुटबॉल, तिरंदाजी, कुस्ती, भारोत्तोलन आदी 7 प्रकारात या स्पर्धा होणार आहेत. तसंच मल्लखांब आणि कबड्डी यांचा प्रदर्शन खेळ म्हणून समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धांमध्ये देशातल्या 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 3,000 पेक्षा जास्त आदिवासी खेळाडू सहभागी होणार आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारतर्फे 7 सक्षम कार्यगट स्थापन. सर्व राज्य सरकारांनी केंद्र सरकारला मदत करून टीम इंडिया भावनेनं एकत्रितपणे काम करावं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. पश्चिम आशियातील परिस्थितीबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरध्वनीवरून चर्चा. गुजरात विधानसभेत समान नागरी कायदा विधेयक 2026 काल मंजूर. यामुळे देशात समान नागरी कायदा लागू करणारं गुजरात हे उत्तराखंड नंतरचं ठरलं दुसरं राज्य. आणि छत्तीसगडमध्ये आजपासून आदिवासी समाजासाठीची पहिली खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा सुरू होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.